विविध भारती पुणे, मेघना देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे जिल्ह्यात आज पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ औंधमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या मोहिमेद्वारे एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आरोग्य विभाग घेत आहे. जिल्ह्यातल्या 0 ते 5 वयोगटातील सर्व बालकांचं पल्स पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावं असं आवाहन पाटील यांनी केलं. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातल्या सुमारे 5,07,000 तसंच शहरी भागातल्या सुमारे 70,000 बालकांचं पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी सुमारे 4,000 बूथ उभारण्यात आले आहेत. या मोहिमेअंतर्गत वीटभट्टी, ऊसतोड कामगार, स्थलांतरित बांधकाम कामगार आदींच्या 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना काल पोलिओचे डोस देण्यात आले. कफ सिरपच्या सेवनानं बालकांचा मृत्यू झाल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनानं राज्यभरात डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कफ सिरपची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पुण्यात 20 औषध विक्रेत्यांवर कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आली असल्याची माहिती पुणे विभागाचे सहआयुक्त गिरीश हुकरे यांनी दिली. पुणे जिल्हा औषध विक्रेत्या संघटनेनं केवळ औषध विक्रेत्यांवरच लक्ष केंद्रीत न करता बनावट औषधं तयार करणाऱ्या कंपन्या आणि ऑनलाईन औषध विक्री करणाऱ्या कंपन्यांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी एफडीएकडे केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेकडून स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. याअंतर्गत आज महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं इंदिरानगर, मोरवाडी, म्हाडा कॉलनी, शिवनेरी सोसायटी, अजिंठानगर, सुमन मॉल तसंच किशोर पंप कंपनी परिसरात वेस्ट टू वंडर हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत कचऱ्यातील टाकाऊ वस्तूंचा वापर करून परिसराचं सौंदर्यीकरण करण्यात आलं आहे. जुने पाईप, प्लास्टिकच्या बाटल्या, लाकूड, माठ, दगड आदी वस्तूंना कल्पकतेचा स्पर्श देत त्यातून आकर्षक कलाकृती तयार करण्यात आल्या आहेत. विविध रंगसंगती, रेखीव सजावट आणि भिंतीवर कल्पकतेनं रेखाटलेल्या चित्रांनी या परिसराचा कायापालट केला आहे. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचा 7वा दीक्षांत समारंभ आज संस्थेच्या लोणी काळभोर परिसरात पार पडला. पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ सी व्ही आनंद बोस यांच्या हस्ते विद्यापीठाच्या सुमारे 6,800 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. राजर्षी शाहू सहकारी बँकेच्या वतीनं पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 11 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. पूरग्रस्तांना केलेल्या मदतीबद्दल पवार यांनी बँकेच्या संचालक मंडळाचे आभार मानले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या पुढाकारातून जिल्हा परिषद शाळांमधील श्रवणदोष असलेल्या 400 विद्यार्थ्यांना श्रवणयंत्र देण्यात आली. ऑटॉस इंडिया या कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व म्हणजेच सीएसआर निधीतून यासाठी 1 कोटी रुपयांची मदत करण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कोंढवा भागात आयुष्मान भारत योजनेच्या कार्डांचं वाटप करण्यात आलं. पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दरुवाला यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 2 दिवसात 5,000 नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. आभा योजनेबरोबरच आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड यासह अन्य शासकीय योजनांसाठीही यावेळी मदत करण्यात आली. नौकार आर्ट फाउंडेशनतर्फे राज्यातल्या 40 चित्रकारांनी रेखाटलेल्या 90 चित्रांचं प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात सुरू आहे. नवोदित कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी आवारात आज महाराष्ट्रासह इतर राज्यातून सुमारे 80 ते 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. आवक काहीशी कमी झाल्यानं हिरवी मिरची, सिमला मिरची, फ्लॉवर, गाजर आणि मटार हे महागले आहे. मध्यंतरीच्या पावसामुळे पालेभाज्यांचं नुकसान झालं असून पालेभाज्यांचे भाव वाढले आहेत. फळ बाजारात कलिंगडाला मागणी वाढली असून भाव वाढले आहेत. दीपावली सणाला अद्याप आठवडाभराचा अवकाश असून फुल बाजारात फारशी उलाढाल नाही. फुलांची आवक घटली असली तरी मागणीही फारशी नसल्यानं बहुतांश फुलांचे दर टिकून आहेत. जिल्ह्यात हवामान कोरडं असून तापमानात काहीशी वाढ झाली आहे. आज कमाल तापमान 32.8 दशांश तर किमान तापमान 19.5 दशांश सेल्सिअस नोंदवलं गेलं. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.